आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विजयादशमीचा सण आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सर्वत्र उत्साह। नवी दिल्लीतल्या रावण दहन कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांचा सहभाग। महाराष्ट्रात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दसरा मेळावे सुरू। सरहद्दीवरच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय योगदान देणाऱ्या 75 विविध विकास प्रकल्पांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन। प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचं पोर्टल आजपासून उमेदवारांना खुलं। आणि जम्मू काश्मीरमध्ये 16 ऑक्टोबर तर हरियाणामध्ये 17 ऑक्टोबरला नवीन सरकारचा शपथविधी। विजयादशमी म्हणजेच दसरा सणाने आज शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता झाली। देशभरात विविध पद्धतीनं हा सण साजरा केला जातो। उत्तर भारतात गेले 9 दिवस चाललेल्या रामलीलेची सांगता रावण दहन कार्यक्रमानं होत आहे। नवी दिल्लीत लाल किल्ला मैदानावर आयोजित रावण दहन कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते। उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं गोरक्षपीठाधीश्वर असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तिलकोत्सवाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं झाला। बंगालमध्ये काली आणि दुर्गापूजा उत्सवाचा समारोप आज देवी विसर्जनानं होत आहे। दक्षिण भारतातला म्हैसूरचा प्रसिद्ध दसरा महोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा झाला। महाराष्ट्रात कोल्हापूरचा शाही दसरा पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे। छत्रपती शाहू महाराज यांच्यासह शाही परिवारातले सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमात भाग घेत आहेत। 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज देशभरात साजरा होत आहे। 1956 साली विजयादशमीच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। नागपूर इथं आज भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना झाली। यावेळी समता सैनिक दलानं डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सुरू झाला असून उत्तर प्रदेशच्या कुशीनगर इथले भिक्षू संघाचे अध्यक्ष भदंत ए बी ज्ञानेश्वर आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहेत। कामठी इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयातही धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यक्रमाला उपस्थित होते। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमी आणि टिळकनगर सर्वोदय महाबुद्ध विहार इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। भारतीय बौद्ध महासभा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीनं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करून बुद्धवंदना म्हणण्यात आली। त्यानंतर पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दलानं बाबासाहेबांना मानवंदना दिली। यावेळी आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं सामूहिक वाचनही केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला आज प्रारंभ झाला। नागपूर इथं रेशीमबाग मैदानावर आयोजित विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिलांवरच्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त केली। भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तंत्रज्ञानानं शैक्षणिक संस्थांमध्ये बदल घडवून आणला आहे। नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताला एका समृद्ध अशा ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करेल असा विश्वास डॉ राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला। आझाद मैदानावर आज भरलेला शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा असून 2 वर्षांच्या मोजक्या कालावधीत आपलं सरकार लाडकं सरकार झालं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना दिली। खऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होऊ लागला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्ही उठाव केला, तो केला नसता तर महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता अशी टीका त्यांनी केली। आगामी निवडणुकीत आमचं सरकार निवडून येईल आणि त्यानंतर महायुती सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढून आम्ही दोषींवर कारवाई करू असं प्रतिपादन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दादरच्या शिवाजी पार्कवर भरलेल्या दसरा मेळाव्याला त्यांनी यंदा पहिल्यांदाच संबोधित केलं। आगामी निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची लूट आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठीची लढाई आहे असं प्रतिपादनही त्यांनी केलं। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात भगवान भक्तीगड इथं कार्यकर्त्यांच्या दसरा मेळाव्याला संबोधित केलं. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा शिक्का विधानसभा निवडणुकीत पुसून टाकायचा असून त्याकरता आपण राज्यव्यापी दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यात नारायणगड इथं कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. सरहद्दीवरच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय योगदान देणाऱ्या 75 विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं आज झालं. सीमा रस्ते विकास संघटनेमार्फत हे प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यावर सुमारे 2,236 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात 22 रस्ते, 51 पूल आणि अन्य 2 प्रकल्पांचा समावेश आहे. सीमेलगतची 11 राज्यं आणि अंदमान निकोबार द्वीप समूहांवर हे प्रकल्प उभे राहणार आहेत. संरक्षण मंत्र्यांनी आज दार्जिलिंग इथं शस्त्रपूजन केलं तसंच लष्करी जवानांबरोबर दसरा साजरा केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91,000 इंटर्नशिप म्हणजेच आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिली आहेत. हे पोर्टल आजपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून अर्जदार 25 ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आंतरवासिता संधीबाबत या पोर्टलवर माहिती देणार असून यामध्ये तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन यासारख्या विविध 24 क्षेत्रांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या काळात 21-24 वर्ष वयोगटातल्या 25,000,000 जणांना आंतरवासिता संधी मिळवून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. आंतरवासिता उमेदवाराला एका वर्षासाठी दरमहा 5,000 रुपये तर एक रकमी अनुदान म्हणून 6,000 रुपये दिले जाणार आहेत. हरियाणामध्ये नवीन सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी 17 ऑक्टोबरला होणार आहे अशी माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी दिली. लढवा इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालच्या आघाडीनं काल सत्ता स्थापनेचा दावा नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना भेटून सादर केला. नॅशनल कॉन्फरन्सच्या विधिमंडळ पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी काँग्रेस, आम आदमी पार्टी, माकप आणि काही अपक्षांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना सादर केलं. येत्या बुधवारी म्हणजे 16 ऑक्टोबरला जम्मू काश्मीरच्या नव्या सरकारचा शपथविधी होईल. पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात पीएम गतीशक्तीनं सकारात्मक बदल घडवून आणला आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वेगवेगळी मंत्रालयं आणि राज्यांकडून डेटा गोळा करून सरकारनं पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा तयार केली आहे. पीएम गतीशक्तीमुळे प्रकल्प वेगात पूर्ण होत आहेत, खर्च कमी येत आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात चांगल्या सेवा पुरवल्या जात आहेत असं गोयल म्हणाले. पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनला उद्या 3 वर्ष पूर्ण होत आहे. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांच्या ब्रँडची विक्री आणि वाटपाबाबतच्या नियमात कोणतेही बदल केलेले नसून या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय यापुढेही मिळणार आहेत असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. शेड्यूल एच आणि के मध्ये समावेश असणाऱ्या संप्रेरक गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागण्याबाबतचे नियम बदलण्याच्या प्रस्तावाचा काही प्रसारमाध्यमं चुकीचा अर्थ लावत असल्याचं केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं हा खुलासा केला आहे. बांगलादेश विरुद्धच्या T20 मालिकेतला भारताचा तिसरा आणि अखेरचा सामना आज हैदराबादमध्ये सुरु आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 12 षटकात एका गड्याच्या मोबदल्यात 183 धावा झाल्या होत्या तर संजू सॅमसननं 40 चेंडूत शतक ठोकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विजयादशमीचा सण आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सर्वत्र उत्साह. नवी दिल्लीतल्या रावण दहन कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांचा सहभाग. महाराष्ट्रात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दसरा मेळावे सुरू. सरहद्दीवरच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय योगदान देणाऱ्या 75 विविध विकास प्रकल्पांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचं पोर्टल आजपासून उमेदवारांना खुलं. आणि जम्मू काश्मीरमध्ये 16 ऑक्टोबर तर हरियाणामध्ये 17 ऑक्टोबरला नवीन सरकारचा शपथविधी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.